आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा. उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाही. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात नेदरलँड्स स्वीडन नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईला पोचतील. तिथं त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायन अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्न यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहे. चौथ्या टप्प्यात पंतप्रधान सोमवारी नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलंय असं ते म्हणाले. नवी दिल्लीच्या सीआयआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेलं असून देशाची संपत्ती देशातच राहणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. स्वदेशीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सोलर हा प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं. चार्टर्ड विमानाचा वापर केवळ तातडीच्या कामांसाठी वर्षातून 4-5 वेळाच केला जातो आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय बैठका प्रामुख्यानं ऑनलाईन घेतल्या जात असून विरोधक सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झाल्याची टीका बावनकुळेंनी केली. महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा आज नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक 19 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलंय. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झालाय. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या मूर्तीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूट हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आता काम आहे ते सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे. लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालीसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतो आहे. मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्यातील क्षण आहे त्या क्षणाचंही प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
तब्बल 206 फूट उंच आणि सुमारे 162 फूट विस्तार असलेली ही प्रतिमा दूरवरूनही भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मूर्तीचं विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी हनुमान चालीसा. यामुळे भाविकांना भक्तीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव घेता येणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात 44.9°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 44.6 तर वर्धा इथं 43.2 आणि नागपूरसह बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42°C पुढे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात गोंदिया आणि राजनंदगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित विक्री मशीन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेय सहज, जलद आणि स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावी या दृष्टीनं राज्य सरकारनं घर बांधणी आणि अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा. उद्या आणि परवा अकोला, अमरावतीमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.